जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् बोला नंद के लाल की अपन मागच्या वेळेला पाहिलं की गोपाळ कृष्णांच्या हरकतींमुळे खोड्यांमुळे एक प्रकारे गोप गोपी त्रस्त झालेले होते आणि दुसऱ्या बाजूनी गोप गोपींना त्याचं खूप कौतुक देखील वाटत होतं. यशोदेला देखील भगवंतांच्या या अशा प्रकारच्या खोड्यांचा हवा हवासा वाटणारा गोड गोड वाटणारा असा त्रास होतच होता. आपण मागच्या वेळेला भगवान श्रीकृष्णांनी माती खाण्याचा प्रसंग पाहिला की ज्या निमित्ताने यशोदेनी खडसावून दंड धरून आ करायला सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी तिला 14 भुवन आपल्या मुखात कशी आहेत ते दाखवलं. एकूण ज्या गोपींच्या तक्रारी होत्या त्या तक्रारींचं स्वरूप असं होतं की हा धारा काढायच्या वेळेव्यतिरिक्त देखील वासरांना सोडून देतो गायींजवळ. तसंच गायींच्या आचळ्याला तोंड लावून हा परस्पर दूध पितो. हा दही दूध लोणी चोरतो आणि चोरून आपण तर खातोच पण इतर वानरांना वगैरे देखील वाटतो. आपल्या बरोबरच्या मुलांना देखील तो वाटतो. घरातून निघून जाताना आमच्या मुलांना तो मुद्दाम रडवून मग जातो. चौरंगावर चौरंग ठेवून शिंक्यामध्ये ठेवलेलं ताक दही देखील दूध देखील लोणी देखील तो चोरतो आणि खातो आणि प्रसंगी ते चोरून त्याचं समाधान होत नाही तर ती शिंकी तो फोडून टाकतो. त्याला जर पाहिलं अडवलं पकडण्याचा प्रयत्न केला तर घरात थुंकून जातो किंवा लघु शंका करून देखील घरातून निघून जातो. या गोपींची जी तक्रार आहे त्या तक्रारीचं वर्णन करताना संत आपल्या स्वतःला मोठे धन्य समजतात. तुझ्या कान्हाच्या खोड्या मनी गुंगून टाकी नाथांनी गवळण रचलेली आहे ती आपण ऐकूया.
तुझ्या कान्हाच्या खोड्या मती गुंगून टाकी तुझ्या कान्हाच्या खोड्या गुंगून टाकी ढाकात ठेव त्या जरा गयश दे असेल तुझा तो हिरा ढाकात ठेव त्या जरा गयश दे तो हिरा घट घेऊन यमुनेसी गेले ग घट घेऊन यमुनेसी घट यमुनेच्या पाण्याने भरले ग घट यमुनेच्या पाण्याने भरले वाटेत भेटला काना ग त्याने मला लांबून केल्या खुणा वाटेत भेटला काना ग त्याने मला लांबून झपझप घराकडे मी आले ग दारी येताच घसरून पडले झपझप घराकडे मी आले दारी येताच घसरून पडले मातीचा घट गेला फुटून अन माझ्या सासूने काढले कुटून तुझ्या कान्हाच्या खोड्या मती गुंगून टाकी तुझ्या कान्हाच्या खोड्या मती गुंगून टाकी ढाकात ठेव त्या जरा गयश दे असेल तुझा तो हिरा गयश दे असेल तुझा तो हिरा माझ्या घरी पळत पळत आला ग माझ्या घरी पळत पळत आला दह्या दुधाचा केला काला ग दह्या दुधाचा गोपमित्रांना वाटून दिला ग गोपमित्रांना वाटून दिला एक लोण्याचा गोळा माझ्या उषाशी ठेविला सासू ही मला काय म्हणे घसटवे चोरून खाणे का बरे घसटवे चोरून खाणे का बरे माझ्या वेणीला बांधून दोरी ग माझ्या वेणीला बांधून दोरी गेली खुंटीला टांगून स्वारी ग गेली खुंटीला टांगून स्वारी सकाळी उठता क्षणी गयाने हिसकली माझी वेणी कुंटी ही आली उरा अन माझ्या दातांचा झाला चुरा तुझ्या कानाच्या खोड्या मती गुंगून टाकी तुझ्या कानाच्या खोड्या मती गुंगून टाकी ढाकात ठेव त्या जरा गयश दे असेल तुझा तो हिरा गयश दे असेल तुझा तो हिरा.
तुझा जर तो हिरा असेल तर तुझ्याजवळ ठेव. आम्हाला तुझ्या या हिऱ्याने जे हैराण केलेलं आहे त्याच्यावर तू जरा काहीतरी लक्ष दे असं गोपी यशोदेकडे तक्रारी करताहेत आणि त्यांची समजूत घालता घालता यशोदेची देखील उरेवाट होत असे. यशोदेनी कोणतं पुण्य केलेलं होतं? असा प्रश्न संतांना देखील खरंच पडला. नाथ महाराज म्हणतात की अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदाघरी. आपण हा अभंग ऐकूया. यशोदेच्या भाग्याचं एकूण सगळ्यांनाच हेवा वाटलेला असा दिसतो.
अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरिहा बालक नंदा घरी, हरिहा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नकळे कान्हो बाचे कोडे, नकळे कान्हो बाचे कोडे, पृथ्वी जेणे तृप्त केली, पृथ्वी जेणे तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली, त्यासी यशोदा भोजन घाली, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नकळे कान्हो बाचे कोडे, नकळे कान्हो बाचे कोडे, विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती, त्यासी गौरणी कडिये घेती, त्यासी गौरणी कडिये घेती, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नकळे कान्हो बाचे कोडे, नकळे कान्हो बाचे कोडे, तुका म्हणे नट धारी, तुका म्हणे नट धारी, भोग भोगुन ब्रह्मचारी, भोग भोगुन ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नकळे कान्हो बाचे कोडे, नकळे कान्हो बाचे कोडे.
असाच एक नाथांनी लिहिलेला अभंग आहे. ऐक ऐक सखये बाई, नवल मी सांगू काई. राजा त्रैलोक्याचा यशोदेसी म्हणतो आई. आपण ऐकूया.
ऐक ऐक सखये बाई, नवल मी सांगू काई. ऐक ऐक सखये बाई, नवल मी सांगू काई. त्रैलोक्याचा धनी तो हा, त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोदेसी म्हणतो आई. देवकीने वाहिला, देवकीने वाहिला, देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला. पांडवांचा बंदी जन, पांडवांचा बंदी जन, होवो निया राहिला. देवकीने वाहिला, ब्रह्मांडाची साठवण, योगियांचे निजधन. चोरी केली म्हणून, चोरी केली म्हणून, उखळासी बंधन. देवकीने वाहिला, देवकीने वाहिला, सकळ तीर्थे जया चरणी, सकळ तीर्थे जया चरणी, सुलभ हा शूळ पाणी. राधिकेसी म्हणे तुझी, राधिकेसी म्हणे तुझी, करीन मी वेणी फणी, देवकीने वाहिला, देवकीने वाहिला, चरण एका जनार्दनी, चरण एका जनार्दनी, कैवल्याचा मोक्षदानी, गाई गोप गोपी बाळा, गाई गोप गोपी बाळा, मेळविले अकुले पणी, देवकीने वाहिला, देवकीने वाहिला, देवकीने वाहिला, श्रद्धेने पाळिला, पांडवांचा बंदी जन, पांडवांचा बंदी जन, हो निया राहिला, देवकीने वाहिला,
देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला, पांडवांचा बंदी जन होऊन या राहिला, कोणी जन्म दिला कोणी सांभाळला, आणि शेवटी मोठ्या आनंदाने आपणहून पांडवांचा बंदी होऊन राहिला, सगळ्या ब्रह्मांडांची साठवण म्हणून ज्यांनी देह धारण केला, योगी कित्येक काळ प्रयत्न करून आपल्या ठिकाणी असणारं निजधन म्हणून याला मानतात, अशाला चोरी केली म्हणून उखळाला बांधलं जावं, कैवल्याचा हा मोक्षदानी प्रत्यक्षात गाई गोप गोपी लहान मुलं यांना मोठ्या आपलेपणाने जवळ करतो, केवढं नवल असं नाथ म्हणतात, त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई। परीक्षित राजाने देखील शुकाचार्यांना असाच प्रश्न विचारला की या नंदांनी असं कोणतं मोठं पुण्य केलेलं होतं, तसंच भाग्यवती यशोदेनी देखील अशी कोणती तपश्चर्या केली होती की ज्यामुळं स्वतः भगवंतांनी तिचं स्तनपान करावं। भगवान श्रीकृष्णांनी ज्या बाललीला केल्या त्या इतक्या पवित्र आहेत की या बाललीलांचं श्रवण कीर्तन करणारी देखील पवित्र होऊन जातात। मोठे मोठे संत त्रिकालदर्शी ज्ञानी देखील आजपर्यंत या बाललीलांचं गायन करत आलेले आहेत। आश्चर्य म्हणजे या बाललीला भगवान श्रीकृष्णांच्या जन्मदात्या आईवडिलांना देखील पाहायला मिळाल्या नाहीत, ते सुख त्यांना मिळालं नाही, आणि नंद यशोदा मात्र कोणत्या पुण्याईने हे सुख लुप्त आहेत। तेव्हा शुकदेव असं म्हणाले की नंद हा पूर्व जन्मी एक श्रेष्ठ वसू होते, द्रोण नावाचे, आणि त्यांच्या पत्नी धरा या नावाच्या होत्या यशोदा आत्ताच्या जन्मातल्या। त्यांनी ब्रह्मदेवांच्या आदेशाचं पालन करण्याच्या इच्छेने ब्रह्मदेवांना म्हटलं की आम्ही पृथ्वीवर जेव्हा जन्म घेऊ तेव्हा जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांवर आमची अनन्य भक्ती निर्माण होवो, जिच्या योगाने संसारातील लोक सहजपणाने दुर्गतीला तरुण पार जातात, अशा भगवंतांचं सहज सान्निध्य आम्हाला मिळो आणि ब्रह्मदेवांनी तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि तेच द्रोण व्रजामध्ये नंद आणि धरा व्रजामध्ये यशोदा झाली आणि भगवान आता त्यांचे पुत्र झाले. सर्व गोप गोपींपेक्षा नंद आणि यशोदा यांचं भगवंतांवर विलक्षण प्रेम जडलं, पुत्र भावानी असं प्रेम जडलं. आपण थोडे मागं जाणार आहोत. बाललीला क्रमाने सांगत असताना भगवंतांच्या चरित्रातला काही भाग मी मागच्या वेळेला सांगितला नव्हता. तो भाग म्हणजे वार्षिक कर चुकता करण्यासाठी म्हणून नंद कंसाकडे गेलेले असताना मथुरेला वसुदेवांनी नंदांची भेट घेतली आणि नंदांना असं सांगितलं की काही ना काहीतरी अपशकून उत्पात गोकुळामध्ये घडताहेत असं मला वाटतं, तर इथलं काम जर झालं असेल तर तुम्ही त्वरित परत गोकुळात जावं. आपल्या परममित्राच्या सांगण्याप्रमाणे नंद मथुरेहून त्वरित निघाले आणि कोणतं संकट येणार अशा प्रकारचा विचार करत करत ते गोकुळात जायला निघाले. इकडे पुतना नावाची एक अतिशय क्रूर आणि भयंकर अशी राक्षसीण लहान मुलांना मारणं एवढंच एक काम घेऊन सगळीकडे फिरत होती. कंसाच्या आज्ञेवरून गावं नगरं वस्त्या सगळ्या शोधून धुंडून लहान अर्भक मारणं अशा प्रकारचं काम ती करत असे. ही पुतना इच्छेनुसार आकाशमार्गाने देखील जात असे आणि वेषांतर करून एखाद्या सुंदर स्त्रीचं रूप धारण करून त्या गावात वस्तीमध्ये प्रवेश करत असे. तशीच एके दिवशी नंदांच्या गोकुळाजवळ ती आली आणि मायेनी आपल्या स्वतःला एक सुंदर तरुणी बनवून ती गोकुळामध्ये शिरली. आपलं मधुर हास्य आणि नेत्र कटाक्ष टाकत ती सगळ्या व्रजवासियांचं चित्त वेधून घेत होती आणि इकडे तिकडे लहान मुलांना शोधत भिरभिरत तिची दृष्टी सगळीकडे फिरत असताना ती सहजपणाने नंदांच्या घरामध्ये शिरली. तिथं बालक श्रीकृष्ण पाळण्यामध्ये झोपलेले तिने पाहिले आणि नेहमीप्रमाणे लहान मुलांना प्रेमाचं नाटक करून हव्यासाने उचलून घेणं हा तिचा स्वभाव बनलेला होता आणि मग नंतर त्यांना मारणं, त्याप्रकारे तिने भगवान श्रीकृष्णांना उचलून घेतलं. खरं म्हणजे तिने श्रीकृष्णांना उचलून घेतलेलं यशोदेनी आणि रोहिणीनी पाहिलेलं होतं, पण ती वरवर अतिशय मधुर व्यवहार करत होती. एक लोभस अशी तरुणी झालेली होती आणि तिच्या सौंदर्याच्या प्रभावामुळे एकूण हतप्रभ होऊन स्तब्धपणाने यशोदा आणि रोहिणी तिच्याकडे पाहतच राहिल्या. इकडे तिने मात्र बाळाला जवळ घेतलं आणि मातृभावानी ती त्या बाळाला दूध पाजण्यासाठी म्हणून थोडीशी बाजूला घेऊन गेली. यशोदेनी आणि रोहिणीनी त्याकडेही थोडं दुर्लक्ष केलं की तिच्या ठिकाणी मातृभाव निर्माण झाला असेल आणि ती आपल्या बाळाला दूध पाजत असेल तर पाजू दे असा विचार त्यांनी केला. आणि इकडे पुतणेनी त्या लहान बालकाला मांडीवर घेतलं आणि त्या बालकाच्या तोंडामध्ये आपला स्तन दिला. तिने आपल्या स्तनाला अतिशय विषारी असा कोणता पदार्थ लावलेला होता आणि हे काही केल्या न पचू शकणारं विष तोंडात जाऊन लहान मूल त्वरित मरत असे. भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही हातांनी तिचं स्तन दाबून तोंडामध्ये धरला. दूध प्राशन करायला सुरुवात केली. हळूहळू पुतमेला अतिशय वेदना होऊ लागल्या. तिची सगळी मर्मस्थानं खिळखिळी झाल्यासारखी तिला वाटायला लागली आणि त्या वेदनेमुळं सोड आता पुरे असं म्हणत ती हात पाय आपटायला लागली. त्या बाळाला झटकून दूर करायचा प्रयत्न करायला लागली पण भगवान श्रीकृष्णांनी तिला सोडलं नाही. तिच्या प्राणासह तिचं दूध त्यांनी प्राशन केलं. डोळे फिरवून निश्चित होऊन घामाने थबथबून पुतना पडली आणि गतप्राण झाली. तिच्या स्तनांमध्ये इतक्या वेदना झाल्या की भगवंतांचा दूध पिण्याचा आवेग तिला सहन न होऊन तिचे प्राण देखील गेले आणि मग मात्र ती मूळ रूपाने प्रगट झाली. केस विस्कटलेले धिप्पाड अशी राक्षसीन तिथं दिसायला लागली. गोठ्यामध्ये हात पाय पसरून ती पडली. तिचं शरीर अतिशय भयानक असं दिसत होतं. अशा प्रकारे एक अवाढव्य शरीराची स्त्री गतप्राण होऊन पडलेली पाहून गवळी आणि गोपी भयभीत झाले. तिची भयंकर किंकाळी देखील त्यांनी ऐकलेली होती. जेव्हा गोपींनी पाहिलं की बाल श्रीकृष्ण निर्भयपणाने तिच्या छातीवर खेळत आहेत तेव्हा अतिशय घाबरून लगबगीने त्यांनी तिथून श्रीकृष्णांना उचलून घेतलं. अनेक मार्गांनी श्रीकृष्णांची दृष्ट काढण्यात आली. अनेक प्रकारे रक्षा मंत्र म्हणण्यात आले. यशोदेनी आपल्या बाळाला दूध पाजून पाळण्यामध्ये निजवलं. त्याच वेळेला नंद आणि त्यांच्याबरोबरचे गोप मथुरेहून गोकुळामध्ये परत पोचले आणि पुतणेचं ते भयंकर शरीर पाहून तेही आश्चर्यचकित झाले. ते म्हणायला लागले की वसुदेव हा निश्चितच काही जाणता ऋषी असावा किंवा पूर्वजन्मीचे योगेश्वर असावा, कारण ते जसं म्हणालेले होते तशाच प्रकारचं संकट इथं गोकुळात वाढून ठेवलेलं होतं. गवळी आणि गोप एवढे रागावलेले होते घडलेल्या प्रसंगांनी की त्यांनी त्या राक्षसिणीचे हात पाय तोडून टाकले आणि एक एक अवयव लांब चितेवर ठेवून जाळून टाकला. मात्र भागवतकार असं म्हणतात की कृष्णाने दूध प्यायल्यामुळे तिचा देह जळत असताना पापही तिची नष्ट होऊन गेली आणि धूपातून एक सुगंधी धूर जसा निघावा तशा प्रकारे तिच्या देहातून एक प्रकारे सुगंधी धूपासारखा असा सुंदर सुवास यायला लागला। पुतना राक्षसीण होती, श्री कृष्णांना मारण्यासाठी म्हणून आलेली होती, पण खोट्या का होईना मातृ हृदयाने तिने श्री कृष्णांना जवळ घेतलं आणि मातेचं पितं तशा प्रकारे श्री कृष्णांनी देखील तिचं स्तन तोंडात घेतलेला होता। भगवतकार म्हणतात की मातेला मिळणारी स्वर्गगती पुतनेला मिळाली। पुत्र प्रेमाने आपणहून पाझरणारं ज्यांचं दूध भगवंत भरपूर प्यायले अशा यशोदेला तर किती पुण्य लाभलं असेल। एकदा भगवान श्री कृष्णांचा ऊस बदलण्याचा अभिषेक उत्सव साजरा केला जात होता। मुलं कूस बदलतात किंवा पालथी पडायला लागतात ती मला वाटतं तिसऱ्या चौथ्या महिन्यात, काय इथं भगिनी वर्गाला जास्त माहीत असेल। त्याच दिवशी त्यांचं जन्म नक्षत्र देखील आलेलं होतं। घरात पुष्कळ स्त्रियांची गर्दी झालेली होती, गाणं बजावणं चाललेलं होतं, ब्राह्मणांचा मंत्रघोष चाललेला होता। यशोदेने ब्राह्मणांचा खूप मोठा सन्मान केला, ब्राह्मण पूजन केलं। ब्राह्मणांनी देखील बाळाला आशीर्वाद दिले आणि मग आपल्या बाळाच्या डोळ्यावर झोप आलेली आहे असं पाहून हळुवारपणाने यशोदेने आपल्या मुलाला झोपवलं। थोड्या वेळातच जाग येऊन दूध पिण्यासाठी म्हणून भगवान श्री कृष्ण रडू लागले। उत्सवासाठी आलेल्या गोप गोपींचं स्वागत करण्यात यशोदा माता दंग असल्यामुळे तिला ते ऐकू आलं नाही। तिला एका छकड्याच्या खाली सावली पाहून यशोदेने ठेवलेलं होतं। रडत रडत पाय झटकणारे श्रीकृष्ण आपले चिमुकले पाय आपटत असताना अचानक तो छकडा उलटला। त्या छकड्यामध्ये दूध दही वगैरे पदार्थ काही काशाची भांडी अशी होती ती इतस्तत विखरून पडली। छकड्याची चाकं कणा जोखड मोडून अस्ताव्यस्त होऊन पडले। ही विचित्र घटना पाहून सगळ्या स्त्रिया रोहिणी यशोदा माता सगळे घाबरून गेले की हा छकडा आपोआप कसा उलटला। तिथं रडत असलेली या कारणाने भयभीत झालेली इतर मुलं त्यांना असं म्हणाली की या कृष्णानेच रडताना पाय मारल्यामुळं हा छकडा ठोकरला गेला आणि उलटला। मात्र एवढ्या लहान मुलांनी एवढा मोठा छकडा उलटून टाकावा याच्यावर कोणाचा तसा विश्वास बसला नाही। अशीच एके दिवशी यशोदा आपल्या मुलाला मांडीवर घेऊन त्याचे लाड करत होती आणि अचानक आपल्या मांडीवरचा बाळ तिला खूप जड वाटायला लागला। त्या भाराने कासावीस होऊन तिने श्रीकृष्णांना जमिनीवर ठेवलं आणि इतकं जड कसं वाटलं बाळ म्हणून तिला आश्चर्यही वाटत असताना तिने भगवंतांचं स्मरण केलं आणि घर कामाला निघून गेली. इकडे तृणावर्त नावाचा एक दैत्य कंसाचा सेवक कंसाच्या सांगण्यावरून वावट्यांचं रूप धारण करून आलेला होता आणि बाजूला ठेवलेल्या या बालकाला वावटळीच्या रूपाने उडवून घेऊन गेला. धुळीनी सगळं गोकुळ माखून गेलं, काही दिसेनासं झालं, प्रचंड आवाज येत होता, संपूर्ण गोकुळ अंधाराने झाकळून गेलं. यशोदेनी मुलाला जिथं ठेवलेलं होतं तिथं जाऊन घाईनी पाहिलं तर त्या ठिकाणी तिचं बाळ नव्हतं. जोरदार वादळ आणि धुळीच्या वर्षावात मुलाचा पत्ता नाही म्हटल्यानंतर यशोदेच्या काळजामध्ये चरळ झालं. आपलं बाळ कुठं असेल अशा आठवणीने ती खूप व्याकुळ झाली. ते तुफान शांत झाल्यानंतर धूळ कमी झाली. यशोदेच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य गोपी देखील धावत आल्या. श्रीकृष्ण दिसत नसल्यामुळे त्याही रडायला लागल्या. इकडे हा तृणावर्त वावटळीच्या रूपाने श्रीकृष्णांना घेऊन आकाशामध्ये उंच गेल्यावर वाढत चाललेलं श्रीकृष्णांचं वजन त्याला सहन होईना, त्यामुळे त्या वावटळीचा वेग देखील कमी झाला आणि स्वतःपेक्षा देखील जास्त वजन श्रीकृष्णांचं वाढल्यामुळे हा तृणावर्त आकाशातून धाडदिशी आपटला. त्यावेळेला कृष्णांनी त्याचा असा गळा पकडलेला होता की तृणावर्त त्या बालकाला तसा दूरही करू शकला नाही. गोकुळामध्येच हा तृणावर्त वरून आकाशातून खाली येऊन आपटला आणि निश्चेष्ट होऊन पडला. त्याचे प्राण निघून गेले. ज्या स्त्रिया रडत होत्या त्यांनी पाहिलं की एक अकराळ विकार राक्षस आकाशातून एका मोठ्या शिळेवर येऊन आपटला आणि त्याचे सगळे अवयव मोडून पडले. जवळ जाऊन पाहतात तो श्रीकृष्ण त्याच्या छातीवर गळ्याला धरून लोंबकळत असताना त्यांना दिसले. लगबगीने जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना उचलून घेतलं आणि मृत्यूमुखातून बालक सुखरूपपणाने आपल्या आईकडे आणून दिलं. श्रीकृष्ण सुखरूप आहेत हे पाहून सर्वांना खूप आनंद देखील झाला. सगळ्यांना वाटायला लागलं की केवढं आश्चर्य, किती अद्भुत अशी घटना घडली. या मुलाला राक्षसाने मृत्यूच्या मुखात खरं म्हणजे टाकलेलं होतं, पण हा मुलगा कसा काय दैवयोगाने वाचला कोण जाणे. त्या महावनामध्ये अशा पुष्कळशा अद्भुत घटना घडत होत्या त्या पाहून वसुदेवाचं जे म्हणणं होतं त्याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय नंदाला येत होता. अशी एकदा यशोदा आपल्या बाळाला मांडीवर घेऊन मोठ्या प्रेमाने दूध पाजत होती आणि त्याचं जवळजवळ दूध पिऊन झाल्यानंतर त्याचं मधुर हास्य युक्त मुख यशोदा कुरवाळत होती. त्याच वेळेला श्रीकृष्णांना जांभई आली आणि क्षणार्धात त्यांच्या मुखामध्ये तिला आकाश अंतरिक्ष ज्योतिर्मंडल दिशा सूर्य चंद्र अग्नी वायू समुद्र द्वीप पर्वत नद्या वन चराचर असं पदार्थ दिसायला लागले. आपल्या मुलाच्या मुखामध्ये अशा प्रकारचं एकदम दृश्य पाहून यशोदेला थोडं घाबरल्यासारखं झालं. आश्चर्यचकित होऊन तिने आपले डोळे बंद करून घेतले. एकदा नंद राणी यशोदा घरच्या दासींना दुसऱ्या कामाला लावून स्वतः मात्र दही घुसळायला लागली. यशोदा दही घुसळत होती. त्याच वेळेला भगवान श्रीकृष्ण दूध पिण्यासाठी म्हणून तिच्या जवळ आले. आपल्या आईच्या हृदयाला प्रेमाचा पाझर आणत त्यांनी रवी पकडली, आईचं दूध दही घुसळणं थांबून टाकलं. यशोदेने श्रीकृष्णांना मांडीवर घेतलं आणि दूध पाजू लागली आणि दूध पिताना सहज भावानी होणारी त्यांची तृप्तता देखील ती मोठ्या कौतुकाने आनंदाने अशी पाहत होती. श्रीकृष्णांचं मंद हास्ययुक्त असं मुख पाहून तिला खूप समाधान वाटत होतं. इतक्यात चुलीवर ठेवलेलं दूध उतू जात आहे असं तिच्या लक्षात आलं. म्हणून त्याचं पिणं संपण्याआधीच आपल्या बाळाला तिने दूर सारलं. गडबडीने त्याला खाली ठेवून ती दूध उतरवण्यासाठी म्हणून निघून गेली. त्यामुळं दूध पिऊन झालेलं नसल्यामुळे आणि आईने आपल्याला खाली उतरवल्यामुळं श्रीकृष्णांना राग आला. आपले थरथरणारे लाल चुटूक ओठ दातांनी चावत त्यांनी जवळच पडलेल्या दगडांनी दह्याचं मडकं फोडून टाकलं. डोळ्यात खोटे अश्रू आणले. माझघरात जाऊन कोणाला न कळत लोणी खाऊ लागले. इकडे उतू जाणारं दूध खाली उतरून यशोदा पुन्हा खोलीत आली तर दह्याचं मडकं फुटलेलं. तिने ओळखलं की हे कोणी केलेलं आहे. इकडे तिकडे शोधल्यावर एका पालथ्या उखळावर श्रीकृष्ण उभे आणि शिंक्यावरचं लोणी वानरांना वाटत आहेत. शिवाय आपली चोरी उघडकीला येऊ नये म्हणून भीतीने सगळ्या बाजूनी सावधपणाने पाहत आहेत. यशोदा पाठीमागून छडी घेऊन हळूच त्यांच्या मागे येऊन उभी राहिली. तेव्हा उखळावरून खाली उडी मारून घाबरल्यासारखं दाखवून ते पळाले आणि त्यांना पकडण्यासाठी म्हणून यशोदा माता देखील त्यांच्या पाठोपाठ पळू लागली. कसंबसं तिने त्यांना पकडलं. हात धरून दोन्ही हात पकडून ती त्यांना रागवायला लागली. एका हातात छडी होती आणि आईचा मार बसेल अशा भीतीने चूक घडल्यामुळं रडत रडत डोळे चोळत बावरलेल्या नजरेने श्रीकृष्ण उभे होते आणि आपलं बाळ खूप घाबरलं असं पाहून तिच्या मनामध्ये माया दाटून आली. तिने छडी फेकून दिली पण असा विचार केला की याला जरब देखील बसलीच पाहिजे म्हणून याला आता दोरीने बांधावं असा तिने विचार केला. आणि जो आत बाहेर कुठेही सापडत नाही ज्याला आधी अंत स्थिती मध्य नाही असं असूनही तो जगत रूपाच्या मध्ये बेमालूमपणाने मिसळलेला आहे. सर्व इंद्रियांच्या पलीकडचा अव्यक्त त्याच वेळेला मनुष्यरूप धारण केलेला त्याला आपला पुत्र समजून एखाद्या साधारण बालकाला बांधावं तसं यशोदा त्याला दोरीनी उखळाला बांधू लागली. पण ज्या दोरीने ती बांधत होती ती दोरी नेमकी गाठ मारायच्या वेळेला दोन बोट कमी पडली, त्यामुळे तिने आणखी दोरी त्या दोरीला जोडली पण गुंडाळून गाठ मारताना तीही दोरी कमी पडली। अशा प्रकारे घरातल्या सगळ्या दोऱ्या जोडल्या तरी देखील त्या कमीच पडल्या। सगळ्या गोपी हे पाहायला दृश्य तिथे उपस्थित होत्या त्या हसायला लागल्या आणि श्रीकृष्णांना जरब बसवण्यासाठी म्हणून प्रयत्नशील असणारी त्यांची आई घामानी ओली चिंब झाली। शेवटी भगवंतांनीच तिची करुणा येऊन स्वतःलाच स्वतः बांधून घेतलं। खरं म्हणजे सीमारहित असे भगवंत, आई अनभिज्ञ, ज्यांच्यावर प्रभुत्व गाजवणं कोणालाही शक्य नाही आणि ज्यांचं प्रभुत्व सर्वांवर चालतं असे भगवंत। मात्र याच्यापुढे आपला निभाव लागत नाही म्हणून एक प्रकारे खजील झालेल्या आणि प्रेमानी जिचं हृदय भरून गेलेलं आहे, एक प्रकारे समर्पण भाव निर्माण झालेला आहे, त्यामुळे शरणागतता आलेली आहे। सापडला देव्हारा यासी बांधा दाव्यांनी असं वर्णन केलेलं आहे, आपण ऐकूया।
परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी तो हा गवळिया घरी वाक्या वारे अंधु कृष्ण नवनीत चोरी म्हणती गौळणी हरीची पाऊले धरा हरीची पाऊले धरा रांगत ये तो हरिहा रांगत ये तो हरिहा राज मंदिरा लपत छपत ये तो हरिहा लपत छपत ये तो हरिहा राजभुवनी नंदासी टाकुनी आपण नंदासी टाकुनी आपण बैसे सिंहासनी बैसे सिंहासनी सापडला देव्हारा यासी बांधा दाव्यानी यासी बांधा दाव्यानी शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी शारंग पाणी बहुता कष्टे बहुता पुण्ये बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडलो देवा अनंत पवाडे तुमचे अनंत पवाडे तुमचे नकळती मावा नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा अहोजी तुम्ही दातारा जन्मोजन्मी द्यावी तुमची, जन्मोजन्मी द्यावी तुमची, हीच चरण सेवा, हीच चरण सेवा, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी तो हा गवळिया घरी, वाक्यावाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी, नवनीत चोरी।
संतांचा असा अनुभव आहे की याला दाव्यांनी बांधता येतो, गोपींनी तर दाव्यांनी बांधलंच त्याला, पण हा बांधायचा असं जर ठरवलं आणि त्याच्यावर जर दावा लावला तर हा बांधला जातो, त्याच्यावर हक्क मात्र सांगायला लागतो, त्याच्यावर दावा मात्र करायला लागतो। गोपींची तर ही नेहमीची गोष्ट होऊन बसलेली होती की काही करून त्याला बांधून टाकावं असं गोपींना वाटत असे। नंदाचा पोर याला बांधा उखळाला, बांधा उखळाला, अशा प्रकारे संतांनी गोपींच्या मुखातून आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे। या नंदाच्या पोराला बांधा उखळाला,
बांधा उखळीला याला बांधा उखळीला, नंदाचा पोर याला बांधा उखळीला, नकळत कान्हा घरासी येतो, नकळत कान्हा घरासी येतो, दही दूध लोणी चोरून खातो, दही दूध लोणी चोरून खातो, सासू मारी मला बाई सासू मारी मला, नंदाचा पोर याला बांधा उखळीला, बांधा उखळीला याला बांधा उखळीला, नंदाचा पोर याला बांधा उखळीला, पाहियासी जाता घागर फोडी भर रस्त्यावरी कदरा ओढी, लाज नाही आला बाई लाज नाही आला, नंदाचा पोर याला बांधा उखळीला, बांधा उखळीला याला बांधा उखळीला, नंदाचा पोर याला बांधा उखळीला, नाटकी कान्हा खट्याळ भारी, नाटकी कान्हा खट्याळ भारी, मुकाला बरा बाई मुकाला बरा, नंदाचा पोर याला बांधा उखळीला, बांधा उखळीला याला बांधा उखळीला, नंदाचा पोर याला बांधा उखळीला, एका जनार्दन कृष्ण मुरारी येईल कान्हा कुंज विहारी, एका जनार्दन कृष्ण मुरारी येईल कान्हा कुंज विहारी, सोडून कयाला माई सोडून कयाला, नंदाचा पोर याला बांधा उखळीला, बांधा उखळीला याला बांधा उखळीला, नंदाचा पोर याला बांधा उखळीला,
बांधा उखळीला याला बांधा उखळीला, नंदाचा कान्हाला बांधा उखळीला। अशा प्रकारे स्वतंत्र असणारे परब्रह्म स्वरूप असणारे ब्रह्मा विष्णू महेश यांसह सगळं विश्व ज्यांच्या अधीन आहे असे एक प्रकारे भक्तांच्या प्रेमाने स्वतःला आपणहून बांधून घेताना दिसतात. अनन्य भक्तांना भागवतकार असं म्हणतात की याला बांधून टाकणं जितकं सुलभ आहे तितकं देहाभिमानी कर्मकांडी किंवा स्वरूपभूत झालेले ज्ञानी यांना देखील नाही असं भागवतकार म्हणतात. अर्थात ही जी वचन वाक्य आहेत ती भक्तीचा महिमा सांगण्यासाठी म्हणून आहेत. त्या त्या प्रकारच्या कथनामध्ये ते तसंच म्हणायचं असतं त्या तऱ्हेने म्हटलेलं आहे. देहाभिमानी जे असतात ते देहाभिमानी कर्माभिमानी जी कर्मफल आहेत त्या कर्मफलाचे अभिमानी असे जे अभिमानी असतात त्यांना खरंच भगवंताला बांधता येत नाही. जे कर्मकांडी असतात त्यांना देखील कर्मकांडामध्ये निमग्न झाल्यामुळे भगवंताला बांधता येत नाही. आणि स्वरूपभूत झालेले ज्ञानी त्याच्या स्वरूपाशी एकरूपता होऊन म्हणजे आनंद स्थिती गाठतात पण देहाच्या अंगानी ज्या रीतीने भक्त त्यांच्या प्रत्यक्ष सहवासामध्ये आनंद घेतो तसा आनंद स्वरूपभूत ज्ञानाला देखील मिळत नाही. कारण त्याला मिळणारा आनंद देह विसरल्यानंतर मग मिळत असतो. विशेषतः अवतारच्या वेळेला देहसंगतीचं सुख हे कल्पना देखील करता येणार नाही एवढं मोठं असेल जे भगवंतांच्या अवतीभोवती होते अशांना लाभलेलं. त्याची थोडीशी चुणूक सद्गुरूंच्या देहाच्या संगतीला जे आहेत त्यांना येऊ शकते. अशा रीतीने भगवंतांच्या या ज्या बाललीला आहेत त्या बाललीला चालूच राहणार आहेत. इथून पुढे भगवंतांकडून जे संहार झाले आणि त्या संहाराच्या रूपाने उद्धार झाले त्याची वर्णनं भगवंतांच्या चरित्रात आलेली आहेत ती आपण यथाक्रम पाहूया. अशा प्रकारे भगवंतांचं जे दिव्य जीवन आणि त्या दिव्य जीवनातली दिव्य कर्म आहेत ती कर्म आपण यथाक्रम पाहत राहू. हरिओम तत्सत. बोला नंद के लाल की, बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकारा, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.